आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातल्या 6 शास्त्रज्ञांचा गौरव. ब्लू बर्ड ब्लॉक 2 या दळणवळण उपग्रहाचं आज सकाळी 8:55 प्रक्षेपण होणार. डीआरडीओतर्फे आकाश एनजी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद. आणि महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान केले. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्यांना देशातील हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो. विज्ञानरत्न विज्ञानश्री विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर आणि विज्ञान चमू या 4 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्मविभूषण प्राध्यापक डॉ जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 8 शास्त्रज्ञांना विज्ञानश्री पुरस्कार आणि 14 तरुण शास्त्रज्ञांना विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत सन्मानित करण्यात आलं. टीम अरोमा मिशन CSIRला विज्ञान चमू पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रातून 6 जणांना सन्मानित करण्यात आलं असून त्यात मुंबईतील डॉ युसुफ मोहम्मद शेख, प्राध्यापक महान महाराज, प्राध्यापक अनिरुद्ध भालचंद्र पंडित आणि नागपूरचे डॉ एस व्यंकट मोहन यांना विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पुण्याचे डॉ सुरुद मोरे आणि मुंबईचे प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी यांना विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं न्यू स्पेस इंडियाच्या माध्यमातून आज सकाळी 8:55 ब्लू बर्ड ब्लॉक 2 या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारताचं सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण यान LVM-3 हे प्रक्षेपण होणार आहे. ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईलनं विकसित केला आहे. हा उपग्रह अवकाशातून थेट मोबाईल ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या उपग्रहाचा उद्देश साध्या स्मार्टफोनवर 4G आणि 5G सेवा सक्षम करणं हा आहे. यामुळे दुर्गम भागांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यास आणि अंतराळ आधारित तंत्रज्ञानाद्वारे जागतिक डिजिटल पोहोच विस्तारण्यास मदत होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDO आकाश क्षेपणास्त्राची अधिक प्रगत आवृत्ती आकाश एनजीच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. आकाश एनजी क्षेपणास्त्रानं कमी उंचीच्या लांब पल्ल्याच्या आणि अतिउंचावरील लक्ष्याचा वेध घेण्यात यश मिळवलं असून यामुळे भारतीय वायुदलाच्या संरक्षण क्षमता अधिक बळकट होतील असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. DRDO भारतीय वायुदल आणि संरक्षण क्षेत्रातल्या उद्योगाचं त्यांनी या यशाबद्दल कौतुक केलं आहे. भारतीय तटरक्षक दलानं गोवा शिपयार्डमध्ये पहिली प्रदूषण नियंत्रण नौका समुद्र प्रताप सेवेत दाखल केली आहे. काल एका समारंभात ही नौका औपचारिकपणे तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आली. ही नौका अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असून त्यात 30 मिलीमीटर CRN-91 तोफ, अग्निशमन यंत्रणेसह 2 छोट्या तोफा आणि स्वदेशी बनावटीच्या विविध प्रणालींचा समावेश आहे. रोजगार निर्मिती आणि व्यापक ग्रामीण विकासासाठी विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. या योजनेद्वारे विकसित स्वावलंबी दारिद्र्यमुक्त आणि रोजगाराभिमुख गावं निर्माण करण्यासाठी जलसंवर्धन, ग्रामीण पायाभूत सुविधांची कामं, उपजीविकेवर आधारित उपक्रम आणि आपत्ती निवारण उपायांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या परिषदेवर भारताची सर्वाधिक मतांनी पुन्हा निवड झाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी काल समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला जागतिक स्तरावर महत्वपूर्ण ओळख मिळाली आहे. विमान वाहतूक क्षेत्रात भारत एक प्रमुख भागीदार म्हणून स्थान भक्कम करत असून अन्य विकसनशील देशांनाही मदत करत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेची मानकं आणि शिफारस केलेल्या पद्धतींमध्ये सुसंवाद साधण्यास प्रोत्साहन देत आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. हिवाळ्याच्या हंगामात दाट धुक्यामुळे होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं निवडक गाड्यांसाठी स्क्रॅच रेक्स ही सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश हिवाळ्यात विशेषतः उत्तर भारतात दाट धुक्यामुळे वारंवार प्रभावित होणाऱ्या गाड्यांची वेळेवर सुटण्याची आणि पोहोचण्याची खात्री करणं हा आहे. या व्यवस्थेअंतर्गत एक अतिरिक्त पूर्णपणे तयार रेक सज्ज ठेवला जातो आणि जेव्हा मूळ रेल्वे धुक्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे उशिरा धावते तेव्हा हा रेक सेवेत आणला जातो. ही सुविधा सध्या जम्मू तावी अजमेर एक्सप्रेस आणि श्रीमाता वैष्णोदेवी कटरा नवी दिल्ली कटरा एक्सप्रेससाठी लागू करण्यात आली आहे. या गाड्यांचा मूळ रेक 7 तास किंवा त्याहून अधिक उशिरा धावत असल्यास किंवा उशीर अनिश्चित असल्यास स्क्रॅच रेकचा वापर केला जाईल जेणेकरून नियोजित रेल्वे सेवा वेळेवर चालवणं शक्य होईल असं रेल्वेनं म्हटलं आहे. पंचायती राज मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीनं आज ओडिशामध्ये राष्ट्रीय पेसा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये विशेष ग्रामसभांचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी केली आहे. त्यांनी पेसा महोत्सवाच्या निमित्तानं ओडिशातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना शुभेच्छा दिल्या आहेत. 24 डिसेंबर 1996 रोजी लागू झालेल्या पेसा कायद्यानं आदिवासी भागांमध्ये लोकशाही मजबूत करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून या कायद्याच्या तरतुदींनुसार पंचायत निवडणुका घेण्यात ओडिशा हे देशातलं अग्रगण्य राज्य आहे असंही त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं देशातील क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी एक सर्वसमावेशक इंटर्नशिप जाहीर केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था आणि राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा यासारख्या प्रमुख संस्थांमध्ये दरवर्षी 452 इंटर्नशिप उपलब्ध करून दिल्या जातील असं डॉ मनसुख मांडवीय यांनी काल या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशासन व्यवस्थापन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल आणि अर्थार्जनही करता येईल. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्ल यांनी आपल्या प्रभावी रचनांद्वारे हिंदी गद्य आणि पद्य साहित्य समृद्ध केलं. त्यांच्या निधनामुळे साहित्यविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावरील शोकसंदेशात म्हटलं आहे. विनोदकुमार शुक्ल यांचं काल छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. दिवार में एक खिडकी रहती थी, नोकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, एक छुपी जग या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. गेल्या महिन्यातच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. साहित्य अकादमीसह अनेक संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीच्या मानांकनात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा मर्यादित 20 षटकांच्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे. विशाखापट्टणम इथं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर दीप्तीच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना काल भारतानं 7 गडी आणि 49 चेंडू राखून जिंकला. या विजयासह भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेनं दिलेल्या 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं 11 षटकं आणि 5 चेंडूतच हे लक्ष गाठलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 128 धावा केल्या. भारताकडून शफाली वर्मानं 34 चेंडूत 69 धावांची शानदार नाबाद खेळी केली. श्रीलंकेकडून काव्या कविंदी, मलकी मदारा आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या मालिकेतला पुढला सामना 26 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातल्या 6 शास्त्रज्ञांचा गौरव. ब्लूबर्ड ब्लॉक 2 या दळणवळण उपग्रहाचं आज सकाळी 8:55 प्रक्षेपण होणार. डीआरडीओतर्फे आकाश एनजी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद आणि महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.